नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री गामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज महावीर जयंती निमतान देशवासियांक शुभेच्छा दिल्यो. एका सोशल मीडिया पोस्टात राष्ट्रपतींनी म्हळां की भगवान महावीरांनी अहिंसा, सत्य आणि आत्मसंयमाची तत्वां शिकयली आणि लोकांक करुणेन भरिली जीण जगपाची प्रेरणा दिली. प्रत्येकान भगवान महावीरांच्या शिकवणीतल्यान प्रेरणा घेऊन अधिक संवेदनशील, शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज घडवपाक सतत प्रयत्न करपाक जाय. उपराष्ट्रपतींनी म्हळे की भगवान महावीरांची कालातीत शिकवण सगळ्यांक आत्मशिस्त, करुणा आणि सोलख्याच्या जीवनाकडेन मार्गदर्शन करता. भगवान महावीरांच्या आशीर्वादान समाजात शांतता, अहिंसा आणि बंधुत्वाची भावना घट्ट जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भगवान महावीर जयंती निमतान शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडिया पोस्टात ताणी म्हळां की भगवान महावीर हांची जीण आणि शिकवण सत्य, अहिंसा आणि करुणेचो मार्ग आजही प्रकाशित करता. भगवान महावीरांचे आदर्श आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत करपी असून ते आजच्या जगातही अत्यंत समर्पक असा असे त्यांनी म्हणा. मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज महावीर जयंती निमतान गांधीनगरातल्या कोबा हांगा सम्राट संप्रती संग्रहालयाचे उक्तावण केले. हे संग्रहालय जैन इतिहास आणि सम्राट संप्रती यांची जीण, त्यांचे शासन आणि अहिंसेच्या संदेशाक समर्पित असा. यावर एका जाहीर सभेत उलयताना प्रधानमंत्र्यांनी म्हणे की कोबा या तीर्थक्षेत्रात मूल्यांचे जतन करतात, सांस्कृतिक दायज घट्ट करतात आणि ज्ञानाचे संवर्धन करतात.
मैं भगवान महावीर के चरणों में प्रणाम करता हूँ. सभी देशवासियों को भगवान महावीर जयंती की शुभकामनाएं देता हूँ. मैं आज परम पूज्य आचार्य श्री कैलाश सागर सरस्वती महाराज साहब की स्मृति को भी वंदन करता हूँ. उनके स्वप्न ने कोबा की इस धरती पर ज्ञान और श्रद्धा का यह महान केंद्र स्थापित किया है.
त्यांनी हका अभ्यास, आध्यात्मिक साधना आणि आत्मशिस्त या तीन प्रवाहांचं संगम म्हणे. हीच भारतीय संस्कृतीची बुनियाद असा असे प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केले आणि व पवित्र संगम सुरळीतपणान प्रवाहित उरतलो हाची खात्री करप हे प्रत्येकाचे सामूहिक कर्तव्य असा असे म्हणे. जगात सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देऊन मोदींनी म्हणे की या संग्रहालयाचा संदेश पुराय मानवते खातीर महत्वाचा असा.
आज दुनिया में जिस तरह के हालात, जिस तरह विश्व अस्थिरता और अशांति की आग में झुलस रहा, इस म्यूजियम की विरासत, इसका संदेश केवल भारत ही नहीं बल्कि पूरी मानवता के लिए बहुत अहम है. हमारा प्रयास होना चाहिए दुनिया के देशों से यहाँ आने वाले जिज्ञासु, स्टूडेंट और रिसर्चर्स की संख्या और बढ़े.
आपल्या सरकारान केलेल्या 10 संकल्पाविषयी उलयताना त्यांनी म्हणे,
संकल्प पाणी बचाने का संकल्प, दुसरा संकल्प एक पेड माँ के नाम, तीसरा संकल्प स्वच्छता का मिशन, चौथा संकल्प वोकल फॉर लोकल, पांचवा संकल्प देश दर्शन, छठा संकल्प नेचुरल फार्मिंग को अपनाना, सातवा संकल्प हेल्थी लाइफस्टाइल को अपनाना, आठवा संकल्प है योग और खेल को जीवन में लाना, नवा संकल्प है गरीबों की सहायता का संकल्प और दसवा संकल्प आप सभी ने स्वयं से जोड़ लिया है और वो है भारत की विरासत का संरक्षण.
सरकारान आज वेगवेगळ्या मंत्रालयांनी आणि खात्यांनी नव्या सचिवांची नेमणूक केल्या. बिहार केडारातले 1992 बॅचीचे IAS अधिकारी चंचल कुमार हांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयात सचिव म्हणून नेमणूक झाल्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सध्याचे सचिव संजय जाजूची ईशान्य प्रदेशाच्या उदरगत मंत्रालयात सचिव म्हणून नेमणूक झाल्या. भुवनेश कुमाराक पर्यटन मंत्रालयात सचिव म्हणून नेमल्यात, तर श्रीवत्स कृष्णा हांकां अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयात सचिव म्हणून नेमणूक केल्या. ग्रामीण उदरगत खात्यात रोहित कंसाळ हांकां सचिव म्हणून नेमल्यात. 7 दिसांचो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिल्ली 2026 आज नवी दिल्लीत भारत मंडपम हांगा सोपलो. सप्तकभर चलिल्ल्या ह्या महोत्सवात जगभरातले 125 परस अधिक चित्रपट प्रदर्शित केल्ले. आदलो टेनिसपटू लिएंडर पेयश हांणी नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि सुखांत मुजुमदार हांच्या सयत पक्षाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पेयश हांच्या पक्षात स्वागत करताना रिजिजू आणि त्यांचा भाजपा मधलो प्रवेश इतिहासिक असल्याचे म्हणा. सोळावी हॉकी इंडिया सब ज्युनियर बायला राष्ट्रीय अजिंक्यपद सर्त फाल्या झारखंडातल्या रांची शहरात सुरू जातली आणि ती 12 एप्रिल मेरेन चालू असतली. अविभागात 12 पंगड असतात जे 4 गटांनी विभागल्यात. भारतीय हवामान खात्यान आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीम तसेच उपहिमालयन अस्तंत बंगाल हांगा पाऊस पडपाचो अदमास दिला. तसेच फाल्यां मेरेन चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, कोकण आणि गोय, मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि ईशान्य राज्यांनी अशीच हवामानाची परिस्थिती चालू उरपाची शक्यताय असा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनिटांचे. नमस्कार.